राधानाथ स्वामी महाराज पधारे हैं। राधानाथ स्वामी महाराज इस डिवाइन ग्रेस एसी भक्ति वेदांत स्वामी प्रभुपाद के वरिष्ठ शिष्यों में से एक हैं और अनेक वर्षों से श्री प्रभुपाद के इस्कॉन संस्था में सेवा कर रहे हैं। इनका जन्म अमेरिका में हुआ, शिकागो में, और शुरू से ही इनके अंदर भगवत भावना के संस्कार रहे। 19 वर्ष की उम्र में सब प्रकार के सुख सुविधाओं को छोड़कर, एक उन्नत देश को छोड़कर तो भगवान की खोज में निकल पड़ी। उन्होंने विश्व के अनेक भाग में भ्रमण किया और अनेक धर्मों का अध्ययन किया, तो भारतवर्ष में आए। यहां पर भी वो अनेक हिमालय में और अनेक स्थानों में इन्होंने तपस्या की और बाद में बंबई में मार्च 1971 में वे हिज डिवाइन ग्रेस एसी भक्ति वेदांत स्वामी प्रभुपाद से मिले और तब से वे उनके सेवा में लगे हुए हैं। पूरे विश्व भर में महाराज जी विख्यात हैं अपने सुंदर प्रवचन और कीर्तन के लिए और भक्तों में प्रेममय संबंध के लिए। विशेष करके पहले इन्होंने न्यू वृंदावन अमेरिका में बहुत वर्ष सेवा की और बाद में बंबई में श्री श्री राधा गोपीनाथ मंदिर चौपाटी में इन्होंने वहीं की नींव वहीं उन्होंने ही डाली और आज इनके मार्गदर्शन में कई भक्त सब जगह पर हरिनाम प्रचार कर रहे हैं। एक साधु का सच्चा परिचय उनके वचनों से ही होता है, तो मैं आप सब को आग्रह करूंगा आप ध्यानपूर्वक उनके मुख से हरि कथा अमृत का पान करें। आइए हम सब मिलकर महाराज जी का कोल्हापुर में स्वागत करें 3 बार हरि बोल बोल के।
ॐ अज्ञान्तिमिदण्डस्य ज्ञानाञ्जनशलाखाया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदामय्यं ददाति श्वापदन्तिकम्। वन्देहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवंश्च श्रीरूपां साग्रजाथां सहगना रघुनाथान्वितं धं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेशा गोपिका कांता राधा कांता नमोस्तते। तप्त कांचना गौरांगी राधे बृंदावनेश्वरी वृषभानु सुधे देवी प्रणमामि हरि प्रिये। वंशकल्पतरूभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां भावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानन्द श्री अद्वैता गदाधर शिवासदि गौर भक्तवृन्द। हरे कृष्ण 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 हरि 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 राम 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 हरि हरि।
हरे कृष्णा। सर्वांना एक सूचना आहे, जर मोबाईल्स तुमचे ऑन असतील एक तरी ऑफ करा किंवा सायलंट मोडवर ठेवा।
Last time somebody announced it, his mobile went off.
मागच्या वेळी हीच अनाउन्समेंट केली होती तेव्हा माझा मोबाईल वाजला होता.
Not Vrindavan Ananda, but another announcer.
वृंदावन नाही पण दुसऱ्याने कोणतरी अनाउन्समेंट केली होती.
I am very much honored and grateful to be here with all of you in the holy city of Kolhapur.
या कोल्हापूरच्या पवित्र नगरीमध्ये आपल्या समवेत मी अतिशय सन्मानित झालेलो आहे आणि मी अतिशय कृतज्ञ आहे.
Known throughout India and by devotees all over the world as the home of Mahalakshmi.
संपूर्ण भारतभर आणि संपूर्ण जगभरात महालक्ष्मीचंच घर आहे.
Over the centuries, millions upon millions of people have come here to seek the blessings of Lakshmi Devi.
Shatkano shatke, hazaro lakho log ya pavitra nagri madhe aalele ahet Mahalakshmi che aashirvad prapt karnyasathi.
Why is that?
Asa ka ahe?
The Brahma Sutra tells Anandamayo Bhyasat, that every living being is seeking pleasure.
Brahmasutra sangtat ki pratyek jeev jo ahe to swabhavta anandachi ichcha karnar ahe.
Lakshmi is the goddess of fortune.
Lakshmi hi bhagya devta ahe.
Pleasure comes through good fortune.
Changlya bhagyamulech आनंद प्राप्त होऊ शकतो.
बाय द गिफ्ट्स दैट लक्ष्मी देवी बिस्टोज अपॉन द वर्ल्ड.
ज्या भेटवस्तू लक्ष्मी देवी सर्व जगाला प्रदान करतात.
द ओरिजिन ऑफ दिस प्लेजर सीकिंग नेचर दॅट वी ऑल हॅव इज इन गॉड हिमसेल्फ भगवान.
आनंदी बनण्याची जी आपली मूळ प्रवृत्ती आहे तिचा उगम हा भगवंतांमध्ये आहे.
Even Lord Vishnu left Vaikuntha to come to Kolhapur to seek the blessings of Lakshmi.
Vishnu ne dekhil Vaikuntha cha tyag kela ani te Kolhapurat aale Lakshmi kadun aashirvad prapt karnyasathi, bhagya prapt karnyasathi.
Actually he was seeking Lakshmi. He first went to Tirupati and Tirumala.
त्यांना लक्ष्मीची इच्छा होती लक्ष्मीला प्राप्त करण्याची. ते पहिल्यांदा तिरुमला तिरुपती या ठिकाणी गेले.
Where he was performing tapasya to have the darshan of Mahalakshmi.
जिथे ते तपस्या करत होते लक्ष्मीचं दर्शन प्राप्त करण्यासाठी.
The Lord is pleasure seeking also, and because he is pleasure seeking, we as his parts and parcels are by nature seeking pleasure.
भगवंत देखील आनंदाची इच्छा करणारे आहेत आणि आपण सर्व त्यांचे अंश असल्यामुळे आपल्याला देखील आनंद प्राप्त करण्याची इच्छा असते.
But what is the pleasure that Lord Srinivas was seeking?
श्रीनिवास हे कोणत्या आनंदाची अपेक्षा करत होते?
The pleasure of Lakshmi's love, her bhakti.
Lakshmicha premasati bhakti.
A few days back we celebrated Ram Navami.
Kai divasanpurvi ami Ram Navami utsav sajra kela.
Ravana was also seeking the pleasure of Lakshmi in the form of Sita.
रावण देखील लक्ष्मी जी सीतेच्या रूपात आहे तिचा आनंद किंवा भोग करण्याचा प्रयत्न करत होता.
But he did not want her bhakti. He wanted the material blessings that she gives.
पण त्याला भक्ती
नको होती पण भौतिक इंद्रिय तृप्ती हवी होती.
And when Sita was stolen away by Ravana, Ram himself was seeking everywhere through the forests. He walked all the way from Panchavati Nasik down to Kishkindha Kshetra in South India, seeking the pleasure of Lakshmi or Sita's love.
And Ram dekhil Sitecha Ma Lakshmicha prem prapt karnyasathi इच्छा करत होते. आपण पाहिलं की कशा प्रकारे राम पर्ण पंचवटीपासून ते कसे सीतेला शोधत शोधत किष्किंधापर्यंत त्यांनी प्रवास केला.
देअर ही मॅट सुग्रीवा अंगदा जंबवान हनुमान.
तिथे ते सुग्रीव जामवान हनुमान इत्यादींना भेटले.
They all vowed to dedicate their lives to helping Ram find Sita.
त्यावेळी त्या सर्वांनी प्रतिज्ञा केली की ते सर्वजण रामाला मदत करतील सीतेचा शोध घेण्यासाठी.
The Vanaras were dispatched in the four directions.
वानर जे होते ते चारही दिशांना ते विखुरले गेले.
But Lord Ramchandra, he understood that Hanumanji's desire was the deepest to serve him.
परंतु प्रभु श्री रामचंद्राने जाणलं की हनुमंतांची जी इच्छा होती सेवा करण्याची ती खूपच खोल अशी होती.
So he had the greatest faith in Hanuman.
त्यांचा हनुमंतांवर पूर्ण विश्वास होता.
It was to Sri Hanumanji that Lord Ram gave his own ring.
रामाने स्वतःची अंगठी जी आहे ती हनुमंतांना दिली.
When you find my beloved Sita, you show her this ring, she will know that you are my messenger.
ही अंगठी तू जेव्हा माझ्या प्रिय सीतेला देशील त्यावेळी तिला समजेल की तू माझा संदेशवाहक आहेस, माझा सेवक आहेस.
Those monkey soldiers, they searched everywhere for Sita.
आणि हे जे वानर सैनिक होते त्यांनी सर्व दिशांना सीतेचा शोध घेतला.
इवन अ टाइम सफरिंग फ्रॉम हंगर अँड थर्स्ट प्रॅक्टिकली एट द वर्ज ऑफ डेथ बट दे नेव्हर गेव अप देअर सर्च.
ते तहानेनं व्याकुळ झाले होते, भुकेनं व्याकुळ झाले होते, अगदी मरायच्या घाईला आले होते पण त्यांनी आपली सेवा सोडली नाही.
Yes. Throughout history, so many people are searching for Lakshmi.
Hoy, apan itihasamadhe pahato ki sarvas lok lakshmicha shodhamadhe ahet.
But everyone is searching in different ways.
Pan pratyek jan vegvegla margani lakshmila shodhat ahe.
The monkey soldiers headed by Hanumanji, they were searching for Lakshmi to bring her pleasures back to be enjoyed by Ram, the pleasure of her love.
सर्व वानर सैनिक जे हनुमंताच्या आधिपत्याखाली होते त्यांनी देखील लक्ष्मीला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पण रामांच्या प्रभू श्री रामचंद्रांच्या उपभोगासाठी आनंदासाठी.
And when they found her in Sri Lanka, they were willing to fight for her to bring her back to Ram.
जेव्हा त्यांना समजलं की सीता लंकेमध्ये आहे त्यावेळी त्यांनी तिला पुन्हा रामाच्या ताब्यात देण्यासाठी युद्ध केलं स्वतः.
And the entire Rakshasa dynasty of Sri Lanka, they were willing to fight and give their lives to help Ravana enjoy Sita himself.
Ani je sage rakshas hote tyanni Ravana la anand milava Sitecha yasathi te Ravana sathi yuddha karayla tayar zale hote.
All the fortunes of this world are the energy of Lakshmi.
या जगातील सर्व जी भाग्य आहेत ती लक्ष्मीची शक्ती आहे.
हाऊ मच पीपल आर फाइटिंग, ऑल वॉर्स आर बीइंग फॉट ओव्हर द एनर्जी ऑफ लक्ष्मी इन द फॉर्म ऑफ लँड इन द फॉर्म ऑफ वेल्थ.
भाग्यासाठी लोक किती झगडतात, युद्ध करतात, जमीन पैसा अनेक विविध रूपांमध्ये जी लक्ष्मी आहे तिला प्राप्त करण्यासाठी.
ऑल ओव्हर द वर्ल्ड brothers, friends. It's very common. They become enemies seeking wealth, fighting over wealth.
अनेक ठिकाणी आपण पाहतो की सख्खे भाऊ मित्र देखील संपत्ती प्राप्त करण्यासाठी पैसा प्राप्त करण्यासाठी एकमेकांचे शत्रू कट्टर शत्रू बनतात.
As Kali Yuga progresses, when a father works so hard to leave something for his children,
जसं कलियुग जो आहे त्याचा प्रभाव वाढत चाललेला आहे. आपण पाहतो की वडील आयुष्यभर परिश्रम करतात आपल्या मुलांना काहीतरी देण्यासाठी.
After he dies, worldwide, it's more common that the brothers or the sisters fight and become enemies over the property of the father.
आणि त्यावेळी ज्यावेळी अशा पित्याचा मृत्यू होतो त्यानंतर असं दिसून येतं की बऱ्याचदा भाऊ आणि बहिणी त्या पैशासाठी एकमेकांप्रती शत्रू बनतात.
Rather than share it and be happy as per the plan of the father.
वडिलांची जशी योजना होती त्यानुसार आनंदाचं आदान प्रदान करण्यापेक्षा.
लॉर्ड रामचंद्र सेड अ व्हेरी नाईस एक्झाम्पल इन दिस वे.
प्रभू श्री रामचंद्रांनी या ठिकाणी खूप आदर्शाचं उदाहरण प्रस्तुत केलेलं आहे.
भारत अँड राम आर ब्रदर्स.
भरत आणि राम हे भाऊ होते.
राम वॉज एक्झाइल्ड for 14 years because Kaikeyi wanted her son Bharat to have the throne of the kingdom of the world.
Ramala 14 varsh vanvasat pathavnyat alo karan Kaikeyi chi ichcha hoti ki sampurna jagatcha je rajya sinhasan ahe te majha putrala Bharatala prapta vhavo.
On the bank of Mandakini Ganga at the Kamagiri mountain in the holy land of Chitrakoot there was a fight between brothers.
Ani Mandakini Gangecha kinari Kamagiri parvatavar Chitrakoot parvatajav don bhavanmade yuddha jhalo.
What a wonderful fight that was.
Pane yuddha kiti sundar hota.
Bharat was fighting Ram. You take the throne and all the wealth of the world and I will come to the forest and wear tree bark and matted hair for 14 years.
Bharat Ramashi bhandat hota to mhanat hota ki tumhi rajya sinhasan je ahe tyacha swikar kara ani mi matra jangla madhe rahin valkala dharan karen jata vadun ek sanyasta jivan me jagen.
Ram fought back.
पण रामाने देखील प्रत्युत्तर दिलं भांडणाद्वारे.
He said, no, you sit on the throne of our father that our father left us and take all the wealth of the world and I will remain in the forest wearing tree bark and matted hair for 14 years.
पण राम भरताला म्हणाले की जे राज्य आपले वडील सोडून गेले आहेत त्या राज्याच्या राजसिंहासनावर तू विराजमान हो आणि मी जंगलामध्ये वल्कल धारण करेन आणि 14 वर्ष मी वनवासात जटा वाढवून जटा धारण करून मी माझं जीवन जगेन.
व्हॉट अ वंडरफुल फाइट.
किती सुंदर भांडण आहे.
भारत वुड नॉट गिव अप.
भारतानं प्रयत्न सोडला नाही.
आय हॅव ऑलरेडी ब्रॉट विथ वशिष्ठ मुनी अँड द ऋषीज the consecrated water from all, the sacred waters from all the holy places to consecrate you as the king.
Bharat manala ki mi vasishtha munin ani itar je mahan rushi ahet tyancha margdarshanakali anek pavitra tirtha jal ghevun alelo ahe tumcha rajya abhishek karnyasathi.
See, the sages, the rishis, the brahmins, all the armies, our mothers and all the citizens of Ayodhya want you to sit on the throne. I will stay here in the forest for 14 years.
Sarva mahan rushi ahet, sadhugan ahet, tyanantar sarva sainik ahet, prajajan je ahet, tya sarvanchi ichcha ahe ki tumhi raja manun virajman vhavo ani mi janglat rahavo.
Sri Ramchandra replied that the honor of our father must be protected. Therefore, I will stay here for 14 years. And Bharat, it is your duty. You must be coronated as the king and remain in Ayodhya.
Shri Ram Bharatala manale ki aplya vadilancha sanman rakhnyasathi sanmanacha rakshan karnyasathi tu rajyavar raja mhanun virajman jhala pahijes ani mi matra 14 varsha vanvasat rahin.
I would like to ask you, how many times is there that type of fight over the property of the departed father?
मला तुम्हाला एक प्रामाणिकपणे प्रश्न विचारायचा आहे की असं किती वेळा आपण पाहिलंय की जी संपत्ती आहे किंवा जी संपत्ती आहे त्याच्यामुळे त्या संपत्तीसाठी अशा प्रकारची भांडणं तुम्ही पाहिलेली आहेत.
If it wasn't Ram and Bharat, they would have gone to court.
जर ते राम आणि भरत नसते तर निश्चितच ते कोर्टमध्ये गेले असते.
And because it's India, from the time of Treta Yuga, they'd probably still be fighting in the court.
आणि कारण भारत आहे तर त्रेता युगापासून आतापर्यंत त्यांच्यामध्ये कोर्ट केस चालूच राहिली असती. भारतामध्ये निकाल लागत नाहीत.
But there was ultimately Bharat surrendered.
आणि सरते शेवटी काय झालं? भरत शरणागत झाला.
But how did he surrender?
पण कशा प्रकारे तो शरणागत झाला?
He gave Ram wooden sandals.
त्यांनी रामाच्या पादुका ज्या आहेत त्या स्वीकारल्या.
Pleaded to Sri Ramchandra, please just one time step on these chapels.
हा त्यांनी पादुका दिल्या रामाला आणि विनंती केली की कृपया एकदा तुम्ही या पादुका परिधान करा.
And he took those padukas and placed them on the throne.
आणि त्यांनी त्या पादुका घेतल्या आणि सिंहासनावर ठेवल्या.
And worship them as king.
आणि त्यांना राजा समान त्याची पूजा केली.
But he performed all the responsibilities of a king.
आणि त्याच वेळी त्यांनी सर्व एक राजा या नात्याने सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या.
But lived not in the city of Ayodhya, but outside in Nandigram, where he wore for 14 years matted hair and tree bark and only ate the roots and fruits of the forest.
पण ते राज्यामध्ये न राहता नंदीग्राम या ठिकाणी राहिले आणि त्यांनी खूप कठोर अशी तपस्या केली. अतिशय हा त्यांनी कंदमुळे वगैरे खाऊन आपलं जीवन व्यतीत केलं.
दॅट सीट, दॅट थ्रोन इज द एनर्जी ऑफ 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 लक्ष्मी.
ते सिंहासन म्हणजे लक्ष्मी देवी जी आहे तिची शक्ती आहे.
Just see. So yes, people come by the millions over the centuries to have their darshan and offer their prayers to Mahalakshmi.
Shatkano shatke lok Mahalakshmi cha darshanasathi yetat kahi tari ichcha gheun.
What we should, even Sri Chaitanya Mahaprabhu came here.
Chaitanya Mahaprabhu dekhil ithe aale
and offered kirtan and prayers.
या ठिकाणी त्यांनी प्रार्थना आणि प्रार्थना केल्या आणि संकीर्तन केलं.
But what we should understand is Lakshmi Devi, her real wealth is bhakti.
आपण काय समजू शकतो यातून की लक्ष्मी देवी जी आहे तिच्याकडे खरी संपत्ती आहे ती म्हणजे भक्ती.
The Lord begs for her bhakti.
भगवंत देखील त्या भक्तीसाठी भीक मागतात.
And since time immemorial, great personalities have begged for bhakti.
अनंत काळापासून जे महान लोक आहेत महान भक्त आहेत त्यांनी देखील या संपत्तीसाठी भीक मागितलेली आहे.
Without it, there can be no satisfaction of the soul.
आणि याशिवाय आत्म्याला खरी संतुष्टी प्राप्त होणं शक्य नाही.
For the material fortune that she provides in this world through her expansion of Durga in the form of land, property, money, fame, power.
भौतिक स्तरावर लक्ष्मी देवी दुर्गेच्या रूपात जमीन पैसा संपत्ती इत्यादी इत्यादी भाग्य प्रदान करते.
इट इज सोर्स ऑफ मिसरी.
पण या सर्व गोष्टी दुःखांचे स्रोत आहेत.
येही संस्पर्शच्या भोग दुःख जोनाय एवते अत्यंत वांत कोणते या नाथे शुरमते बुद्ध. कृष्ण टेल्स इन गीता. An intelligent person does not take pleasure in the sources of misery which is born of the contact of the senses and their objects.
या श्लोकामध्ये श्री कृष्ण गीतेत सांगतात की इंद्रियांच्या जाणीवेपासून उत्पन्न होणारं सुख जे आहे तेच दुःखाचं कारण आहे आणि बुद्धिमान व्यक्ती अशा तुच्छ सुखामध्ये कधी रममान होत नाही.
Because they have a beginning and end.
कारण अशा सुखांना सुरुवात असते आणि अंत देखील असतो.
Why not seek which is eternal?
अशा गोष्टीची अपेक्षा का करू नये जी गोष्ट शाश्वत आहे.
Why not seek that which gives pleasure to the heart and to the soul?
अशा गोष्टीची अपेक्षा का करू नये जी गोष्ट आपल्या हृदयाला पूर्ण संतुष्टी आणि आनंद प्रदान करू शकेल.
And it is the Lord's pleasure potency that gives us that love, that bhakti that we are longing for.
आणि भगवंतांची लाधिनी शक्ती जी आहे ती आपल्याला भक्ती जिची आपल्याला अपेक्षा आहे अशी भक्ती ती आपल्याला प्रदान करते.
In Vrindavan, everyone is begging and praying to Shri Radharani to give us her blessing.
वृंदावनामध्ये सर्व भक्त श्रीमती राधाराणी यांच्या चरणाशी प्रार्थना करतात भीक मागतात की आम्हाला कृपया भक्ती प्रदान करा.
And what is that blessing?
हे आशीर्वाद कुठले आहेत?
The blessing of devotional service, of love.
प्रेमाची प्रेममय जी भक्तिमय सेवा आहे तिचे आशीर्वाद.
लव्ह मीन्स टू सर्व.
प्रेम म्हणजे सेवा करणे.
राधाराणी इज द रेझर्वॉयर, द सोर्स ऑफ ऑल सर्विस टू द लॉर्ड, लव्ह फॉर द लॉर्ड.
भगवंताप्रती सेवा आणि भगवंतांप्रती प्रेम याचे भांडार म्हणजे श्रीमती राधाराणी आहे.
एव्हरीथिंग एल्स विल बी टेकन अवे एट एनी मोमेंट.
इतर सर्व गोष्टी कोणत्याही क्षणी आपल्यापासून हिरावून नेल्या जातील.
रिसेंटली आय वॉज सिटिंग ऑन बँक ऑफ गंगा.
हल्लीच काही दिवसांपूर्वी मी गंगा किनारी बसलेलो होतो.
इट्स अ व्हेरी ब्युटिफुल डे.
खूप सुंदर असा दिवस होता.
सीइंग द फ्लो ऑफ मदर गंगा इन ऑल ऑफ हर स्वर्लिंग रिपलिंग वेव्स.
आणि गंगा मातेचा जो प्रवाह होता पाण्याचा तो अतिशय सुंदर होता. पाण्याचा खळखळ जो होता तो अतिशय आनंद देणारा होता.
फीलिंग हर सँक्टिफाईड ब्रीज.
आणि अतिशय पवित्र असा वारा वाहत होता.
आय वॉज थिंकिंग दॅट देर इज नो मोर वंडरफुल प्लेस इन द क्रिएशन दॅन दिस.
मी विचार करत होतो की संपूर्ण विश्वामध्ये इतकी सुंदर जागा कदाचित नसेल.
आय लुक्ड अप इन टू द स्काय.
मी वर आकाशात पाहिलं.
अँड देयर वर सो मेनी विंगिंग बर्ड्स सिंगिंग अँड ट्रिलिंग.
तर आकाशामध्ये अनेक सुंदर गाणारे पक्षी होते, किलबिलाट करत होते.
अँड हाय हाय अबव ऑल ऑफ देम वॉज अ हॉक.
आणि त्याच्याही वर उंच एक गिधाड होतं, ससाना.
इट्स रेडिश ब्राउन फेदर्स शाइनिंग इन द सनलाइट.
त्याची जी पंख होती लालसर अशी ती चमकत होती आकाशामध्ये.
ग्रॅज्युअली ही वॉज कमिंग लोअर अँड लोअर अँड लोअर.
आणि अतिशय हळूहळू तो ते गिधाड खाली खाली उतरत होतो.
That is why its wings spread out wide.
आणि त्याची अतिशय रुंद असे पंख होते ते घेऊन.
His green eyes scanning over the river.
आणि त्याचे हिरवे डोळे जे होते ते स्थिर झाले होते समुद्रावर.
Suddenly he launched into the river.
अचानक ते गिधाड जे आहे पाण्यामध्ये.
इन द रिव्हर आय सॉ अ स्ट्रगल.
ते पाण्यामध्ये गोता टाकला एकदम.
अँड ही केम आउट ऑफ द रिव्हर विथ अबाउट अ 1 foot फिश इन हिज क्लॉज.
आणि एक फूट मोठा मासा हा त्यांना पकडलेला होता, ते पकडूनच बाहेर पडलं.
That fish was struggling and squirming for its life.
आणि तो मासा होता तो तडफडत होता जगण्यासाठी.
Hawk flew higher and higher and higher in the sky with the fish.
परंतु ते गिधाड आहे ते माशाला घेऊन उंच 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 आकाशात उडून गेलं.
So I was thinking, what is the lesson?
मी विचार करत होतो की काय यातून धडा शिकायचा.
In our complacency, we just go on with our routine life.
आपल्या आळशीपणामुळे आपण अतिशय दैनंदिन जीवन अगदी सहजपणे जगत असतो.
वी गो टू वर्क,
आपण कामावर जातो.
वी कम होम,
आपण घरी येतो.
व्हॉटएव्हर एल्स वी डू, वी ईट, वी स्लीप, वी टॉक,
आपण खातो, झोपतो, बोलतो.
वी कम टू प्रवचन,
आपण प्रवचनाला येतो असंच.
बट इट एनी मोमेंट,
पण कोणत्याही क्षणी
द हॉक ऑफ फेट,
भाग्याचं गिधाड जे आहे,
कॅन रिप अस राईट आउट ऑफ आवर कम्फर्टेबल सिच्युएशन.
ते आपल्याला फाडून टाकू शकतं.
ट्रॅजेडी,
शोकांतिका,
क्राइसिस,
संकट,
डेथ,
मृत्यू,
कॅन हिट एनीबडी एट एनी टाइम,
कोणत्याही क्षणी आपल्याला आघात करू शकतो.
बट वी जस्ट गो ऑन विथ आवर लाईफ.
आपण मात्र सहजपणे जीवन जगत असतो.
हाऊ मेनी मिलियन्स ऑफ टाइम्स ऑफ डे इज देअर लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्सेस ऑन पीपल हु डू नॉट एक्सपेक्ट इट.
लोकांच्या जीवनात अनेक असे प्रसंग येतात अगदी जीवन बदलणारे ज्याची त्यांनी कधीच अपेक्षा केलेली नसते.
जस्ट लाईक दिस रेन नाव,
ज्या प्रकारे आता पाऊस येत आहे,
ऑल ऑफ अस आर जस्ट सिटिंग थिंकिंग ओ सच अ नाइस स्काय, सच अ नाइस स्काय.
आपण आता बसून विचार करत होतो किती सुंदर आकाश आहे, किती सुंदर हवा आहे.
विदाउट एनी वॉर्निंग रेन इज पोरिंग अपॉन अस,
कुठल्याही सूचनेशिवाय अचानक पाऊस कोसळू लागलेला आहे.
रिपिंग अस आउट ऑफ आवर कम्फर्टेबल एन्व्हायरमेंट,
आणि अतिशय सुविधाकारक जे वातावरण आहे बिघडून टाकलेलं आहे.
द हॉक ऑफ फेट,
भाग्याचं गिधाड,
कॅन कम इन द फॉर्म ऑफ रेन ऑर फायर,
जे कधी पावसाच्या रूपात येतं, कधी अग्नीच्या रूपात येतं.
द डेथ ऑफ अ लव्ड वन,
आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूच्या रूपात.
सडन ऑटोमोबाईल ऍक्सिडेंट,
आणि अचानक मोठा अपघात होतो.
डिझीज,
आजार,
सो मेनी,
अनेक गोष्टी.
सो ऑल दी All the blessings of Lakshmi in this world are guaranteed in time to be stolen away by the hawk of time.
Lakshmi ji sarva ji bhautik bhagya ahet ji ti pradan karte khatri ahe ki bhagya cha je gidad ahe ya sarva goshti hiravun nenar ahe.
So why not seek that which is forever?
Ashi gosht prapt karnyache abhilasha ka karu naye ji kayam swarupe ahe. Bhakti.
And Lakshmi Devi herself in the form of Srimati Radharani has appeared in this age of Kali. Lord Chaitanya is Krishna in the mood of Radha.
Is Lakshmi ji Radharani ahe ti Chaitanya Mahaprabhuncha rupat aleli ahe
to distribute the blessing that she values more than anything else, love for Krishna.
Radharani cha rupat, Radharani ya rupat dete ki jala sarvat mahatva tina dilela ahe asa Krishna prem anubhav karnyasathi.
In such a simple way,
atishay sopya paddhatina,
by just chanting the holy names,
fakta hari namacha jap ani kirtan karun, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, हरे राम हरे राम 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 हरे हरे.
लॉर्ड चैतन्य महाप्रभु सेड इन नवद्वीप धाम दैट आई हैव इनकार्नेटेड इन दिस वर्ल्ड टू ब्रिंग अ ग्रेट रेन स्टॉर्म ऑफ लव ऑफ गॉड थ्रू हरि नाम संकीर्तन.
चैतन्य महाप्रभूंनी नवद्वीप मध्ये अशी घोषणा केली की या जगामध्ये मी आलेलो आहे कृष्ण प्रेमाचा पाऊस जो आहे त्याचा वर्षाव करण्यासाठी.
सो लेट अस चैंट एंड बी हॅपी.
कृपया हरे कृष्ण कीर्तन करा, जप करा आणि आनंदी बना.
And Mahalakshmi will, her heart's most treasured fortune, her love for Krishna, she will shower upon us like rain.
तर महालक्ष्मी तिच्या हृदयातील जी महान संपत्ति आहे कृष्ण प्रेम तिचा सर्वांवर वर्षाव करेल.
परम विजयते श्री कृष्ण संकीर्तनम. This chanting of the holy name is the prime benediction that Radha and Krishna, Lakshmi Narayan, Sitaram have given the world.
आणि हरिनाम संकीर्तन म्हणजे या युगातील सर्वश्रेष्ठ वरदान आहे सीताराम लक्ष्मी नारायण राधा कृष्ण यांनी प्रदान केलेलं.
Why?
का?
Because anandam gudivardhanam, after cleaning the heart, it awakens the real pleasure that we are all seeking.
का? कारण या हरिनाम संकीर्तनामुळे जेव्हा हृदय शुद्ध होतं आपल्या हृदयात आपण अतीव आनंदाचा अनुभव करू शकतो.
गौ प्रेमानंदे
हरि हरि बो
हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. But those who are suffering in the rainstorm of material energy can take shelter of Krishna's abode.
जे भौतिक जगातील दुःखरूपी वर्षावापासून त्रस्त झालेले आहेत त्यांनी या सुंदर कृष्ण मंदिराचा आश्रय घ्यावा. हरी बोल.
What should we do?
We'll go inside and kirtan, and we have 20 minutes children program also planned.
हरे कृष्ण. तर आज तथा मंदिरच्या हॉलमध्ये कीर्तन होईल आणि त्याचबरोबर लहान मुलांचं रामलीलेवरती 20 मिनिटाचं सुंदर नृत्य नाटिका आहे.